चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना आता येणार अच्छे दिन। दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं साखर परिषद 2020 आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यात कोरेगाव पार्क घोरपडी येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये ही साखर परिषद होणार आहे। येत्या 5 ते 7 जुलै दरम्यान ही परिषद होईल अशी माहिती दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं दिली आहे। या परिषदेला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याचे खासदार गिरीश बापट आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत। बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ अजित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। साखर उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र सहकारी बँकेनं कायमच पुढाकार घेतला आहे। नवे नवे संकल्प प्रकल्प राबवून राज्यातील ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। बँक आजही साखर कारखान्यांच्या बळकटीसाठी कटिबद्ध आहे। त्यामुळेच साखर कारखाना क्षेत्रातील अडचणी, उपाययोजना, यशस्वी प्रयोगांचे अनुभव, सरकारची आगामी धोरणं, इथेनॉल, सहवीज निर्मिती आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यासाठी बँकेकडून साखर परिषदेचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी ही परिषद पुण्यात होत आहे। 5 जुलै ते 7 जुलै दरम्यान ही परिषद होणार आहे। परिषदेत साखर आयुक्त शेखर गायकवाड, शुगर ट्रेड असोसिएशनचे प्रफुल्ल विठ्ठलानी, रेणुका शुगर्सचे रवी गुप्ता, कानपूर येथील राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, कृषीभूषण संजीव माने यांचं मार्गदर्शन मिळणार आहे। पाणी व्यवस्थापन या विषयावर जैन इरिगेशनचे अभय जैन तर ऊसावरील रोग आणि कीड व्यवस्थापनावर कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ पांडुरंग मोहिते मार्गदर्शन करणार आहेत। साखरेचा दर्जा आणि प्रत याविषयी ब्रिटानियाचे मनोज बालगी मार्गदर्शन करतील। साखर कारखाना व्यवस्थापनातील आर्थिक शिस्तपालन या विषयावरही तज्ज्ञ साखर संचालक मार्गदर्शन करतील। यासह साखर पणन, साखर व्यवस्थापन, वितरण व्यवस्था, ऊस लागवड, वाण आणि उत्पादन, इथेनॉल धोरण आणि उपाययोजना या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनानं परिषदेचा समारोप होणार आहे।